चीनीमंडी.com पॉडकास्ट। फिलिपीन्स मध्ये साखर उत्पादन वाढले। अनुकूल हवामानामध्ये फिलिपीन्सच्या स्थानिक साखर उत्पादनामध्ये आश्चर्यजनक 2 वर्षाच्या घसरणीनंतर सुधारणा दिसून येत आहे, ज्यामुळे साखर उत्पादन 2017 पासून आतापर्यंत उच्च स्तरावर आहे। साखर नियामक प्रशासन बोर्डाचे सदस्य रॉलेट बेल्ट्रॉन म्हणाले, 5 जुलैपर्यंत देशातील साखर उत्पादन 2.39 मिलियन मेट्रिक टन होते, जे सरकारच्या 2.9 मिलियन मेट्रिक टनाच्या लक्ष्यापेक्षा अधिक आहे। हे उत्पादन गेल्या पीक वर्षात 2.74 मिलियन मेट्रिक टन उत्पादनापेक्षा 15% अधिक आहे आणि 2017 पासून 2018 पीक वर्षादरम्यान 2.8 मिलियन मेट्रिक टनपेक्षा 14% अधिक आहे। फिलिपीन्स साखर पीक वर्ष 1 सप्टेंबरला सुरू होते आणि पुढच्या वर्षी 31 ऑगस्टला संपते। बेल्ट्रॉन म्हणाले, कोविड-19 महामारीचा आउटपुटवर काही परिणाम झाला नाही, कारण लॉकडाऊन दरम्यान साखर उत्पादन सुरू होते, कारण ITF दिशानिर्देशांमध्ये सूट दिली गेली होती। देशातील साखरेची मागणी कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान घटली। ते म्हणाले, आम्ही पुरेशा साखर पुरवठ्यासाठी आश्वस्त आहोत।